हा भारतीय समाज एकात्मही व्हावा आणि त्याला आपल्या स्वत्वाचीही जाण यावी. आपण सारे कोण? तर अतिप्राचीन आर्षकालात शेकडो आर्य संघांमध्ये ज्यांची तेजस्वी सूक्त गायली गेली त्यांचे आपण वंशज. कित्येक शतके लक्षावधी वीरांनी जिच्या रक्षणासाठी रणभूमीवर रक्त सांडलं त्या तेजस्वी हिंदू परंपरेचे प्रतीक असणाऱ्या आपल्या हिंदू ऐक्याच्या ध्वजेचा स्वैरविहार निळ्या आकाशात होत राहावा.
Hindu Aikya Chit Bhaja. ऐका गीत गा।